एक अग्निशामक के रूप में एक दिन।
Ein Tag als Feuerwehrmann.
थॉमस अपने फायरमैन के काम के बारे में बताता है और क्यों वो लोगों की मदद करना चाहता है।
Thomas erzählt von seinem Beruf als Feuerwehrmann und warum Menschen helfen möchte.
हर सुबह थॉमस बहुत जल्दी उठता है।
Jeden Morgen steht Thomas sehr früh auf.
वो जल्दी से अपनी वर्दी पहनता है।
Zieht schnell seine Uniform an.
थॉमस एक बड़े फायर स्टेशन में काम करता है।
Thomas arbeitet in einer großen Feuerwache.
उसे अपना काम पसंद है।
Liebt seinen Beruf.
हर दिन अलग और रोमांचक होता है।
Jeden Tag ist anders und spannend.
थॉमस जरूरतमंद लोगों की मदद करता है।
Thomas hilft Menschen in Not.
ये उसे खुशी देता है।
Das gibt ihm Freude.
थॉमस को अपना काम बहुत महत्वपूर्ण लगता है।
Thomas findet seinen Beruf sehr wichtig.
वो खुश होता है कि वो मदद कर सकता है।
Freut sich, helfen zu können.
थॉमस के पास फायर ब्रिगेड में बहुत सारे दोस्त हैं।
Thomas hat viele Freunde bei der Feuerwehr.
वे एक साथ काम करते हैं और बहुत हंसते हैं।
Sie arbeiten zusammen und lachen viel.
ये काम को आसान बनाता है।
Das macht die Arbeit einfacher.
कभी कभी मुश्किल दिन होते हैं।
Manchmal gibt es schwierige Tage.
लेकिन थॉमस हार नहीं मानता।
Aber Thomas gibt nicht auf.
वो मजबूत और बहादुर रहता है।
Bleibt stark und mutig.
थॉमस बहुत से लोगों को प्रेरित करता है।
Thomas inspiriert viele Leute.
शाम को वो थका हुआ घर जाता है।
Am Abend geht müde nach Hause.
लेकिन वो खुश और संतुष्ट होता है।
Aber ist glücklich und zufrieden.
एक शहरी सुबह।
Ein urbaner Morgen.
मारा शहर में अपनी साधारण सुबह का वर्णन करती है, ट्रेन की यात्रा से ऑफिस में काम तक।
Mara schildert ihren gewöhnlichen Morgen in der Stadt, von der Bahnfahrt bis zur Arbeit im Büro.
हर सुबह मारा एक बड़े कॉफी के साथ शुरू करती है।
Jeden Morgen beginnt Mara mit einem großen Kaffee.
फिर वो ट्रेन स्टेशन जाती है।
Dann geht sie zur Zugstation.
ट्रेन अक्सर भरी होती है, लेकिन उसे हमेशा जगह मिल जाती है।
Der Zug ist oft voll, aber sie findet immer einen Platz.
यात्रा के दौरान वो एक किताब पढ़ती है या खिड़की से बाहर देखती है।
Während der Fahrt liest sie ein Buch oder schaut aus dem Fenster.
शहर पहुंचने के बाद वो एक सैंडविच खरीदती है।
Nach der Ankunft in der Stadt kauft sie ein Sandwich.
वो ताजी रोटी और सब्जियों को पसंद करती है।
Sie liebt das frische Brot mit Gemüse.
ऑफिस में वो अपने सहकर्मियों से मिलती है।
Im Büro trifft sie ihre Kollegen.
एक साथ वे दिन की योजना बनाते हैं।
Zusammen planen sie den Tag.
मारा अपनी ईमेल प्रसंस्करण से शुरू करती है।
Mara beginnt mit ihrer E-Mail-Bearbeitung.
दोपहर में वो टहलने के लिए ब्रेक लेती है।
Mittags macht sie eine Pause für einen Spaziergang.
टहलना उसे दोपहर के लिए ऊर्जा देता है।
Der Spaziergang gibt ihr Energie für den Nachmittag.
काम के बाद मारा अपने दोस्तों से मिलती है।
Nach der Arbeit trifft Mara ihre Freunde.
वे साथ में भोजन करने जाते हैं।
Sie gehen zusammen essen.
शाम को मारा घर आती है और आराम करती है।
Am Abend kommt Mara nach Hause und entspannt sich.
वो थोड़ा पढ़ती है या टीवी देखती है।
Sie liest noch ein wenig oder schaut fern.
सोने से पहले वो अगले दिन के बारे में सोचती है।
Bevor sie schlafen geht, denkt sie über den nächsten Tag nach.
वो अक्सर शहर में नए रोमांच की कल्पना करती है।
Sie träumt oft von neuen Abenteuern in der Stadt.
इटली के माध्यम से पाक यात्राएं।
Kulinarische Reisen durch Italien.
लियो इटली के पाक विशेषताओं का पता लगाता है और अपनी नानी के गुप्त व्यंजनों को खोजता है।
Leo erkundet die kulinarischen Spezialitäten Italiens und entdeckt Geheimrezepte seiner Nonna.
एक दिन उसकी यात्रा रोम में शुरू होती है।
Eines Tages beginnt seine Reise in Rom.
लियो प्रसिद्ध रोमन कासियो ए पेपे का स्वाद लेता है।
Leo probiert den berühmten römischen Cacio e Pepe.
यह एक साधारण लेकिन क्रीमी व्यंजन है।
Es ist ein einfaches, aber sahniges Gericht.
रोम के बाद लियो फ्लोरेंस जाता है।
Nach Rom reist Leo nach Florenz.
वहां वो रिबोलिटा का रहस्य खोजता है।
Dort entdeckt das Geheimnis von Ribolita.
यह एक पौष्टिक सब्जी का सूप है।
Es ist eine herzhafte Gemüsesuppe.
इसके बाद लियो बोलोगना के लिए जाता है।
Weiter geht es für Leo nach Bologna.
यहाँ वो टालियाटेल्ले अल रागू का अनुभव करता है।
Hier erlebt er Tagliatelle al Ragù.
Ye pasta ka vyanjan ek classic hai.
Dieses Nudelgericht ist ein Klassiker.
Ant mein Leo Naples jata hai.
Zum Abschluss besucht Leo Neapel.
Yahan wo Neapolitan pizza ki kala seekhta hai.
Hier lernt er die Kunst der neapolitanischen Pizza kennen.
Tomaten taaje hain aur aata crispy hai.
Die Tomaten sind frisch und der Teig knusprig.
Leo Italy ki vividhta se prabhavit hai.
Leo ist begeistert von der Vielfalt Italiens.
Uski nani uski report ka intezar kar rahi hai.
Seine Nonna freut sich auf seinen Bericht.
Purane doston ke saath ek apratyashit sham.
Ein unerwarteter Abend mit alten Freunden.
Jana purane doston ke saath ek aakasmik milan ki yojana banati hai, jo aashcharyajanak yojanaon ki or le jata hai.
Jana organisiert ein spontanes Treffen mit alten Freunden, das zu überraschenden Plänen führt.
Jana ne sham ke liye taiyari ki, jab wo coffee bana rahi thi.
Jana bereitete sich auf den Abend vor, während sie Kaffee kochte.
Usne apne doston ko phone kiya aur unhe raat ke khane ke liye bulaya.
Sie rief ihre Freunde an und lud sie zum Abendessen ein.
Unke dost apratyashit nimantran se aashcharyachakit the.
Ihre Freunde waren überrascht über die unerwartete Einladung.
Bade utsah ke saath unhone sabhi ne haan keh diya.
Mit großem Enthusiasmus sagten sie alle zu.
Sham garmjoshi se hansi aur kahaniyon ke saath shuru hui.
Der Abend begann mit herzlichem Lachen und Geschichten.
Jana ne ek sadharan par swadisht raat ka khana parosa.
Jana servierte ein einfaches, aber köstliches Abendessen.
Khane ke baad unhone subah ko chalne ka nischay kiya.
Nach dem Essen beschlossen sie, einen Spaziergang zu machen.
Thandi raat ki hawa ne unke vicharon ko taaza kar diya.
Die kühle Nachtluft erfrischte ihre Gedanken.
Achanak kisi ne sujhav diya ki ve ek saath chutti par jaye.
Plötzlich schlug jemand vor, gemeinsam in den Urlaub zu fahren.
Is vichar ne sabhi ko utsahit kiya.
Die Idee begeisterte alle.
Unhone jaldi hi samudra tak ki yatra ki yojana banayi.
Schnell planten sie eine Reise ans Meer.
Unhone samudra tat par ek kuti kiraye par lene ka faisla kiya.
Sie entschieden sich, eine Hütte am Strand zu mieten.
Yatra ki taiyari turant shuru ho gayi.
Die Reisevorbereitungen begannen sofort.
Pratyek vyakti ne ek nischit karya liya.
Jede Person übernahm eine bestimmte Aufgabe.
Jana ne kiraye ki gaadi aarakshit ki.
Jana reservierte den Mietwagen.
Ek dusre ne aawas book kiya.
Ein anderer buchte die Unterkunft.
Jane ke din sabhi utsahit the.
Am Tag der Abreise waren alle aufgeregt.
Yatra ek badi safalta thi aur unki dosti ko gehra kiya.
Die Reise war ein großer Erfolg und vertiefte ihre Freundschaften.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.